मोरोपंती आर्यावृत्त श्रीमद् भगवद् गीता श्रीमद् भगवद् गीते वर्णावे आदरे तुला नमुनि सर्वोपनिषत् सारे माते तुझ पाहती तुला नमुनि धर्मक्षेत्री कुरुचा क्षेत्री मिळुनी करावया समर माझे आणि पांडूचे करीती ते सांग संजया कुमार तेव्हा पांडुसुतांची पाहुन सव्यूह सैन्य रचना ते वेगी द्रोणा जवळी येऊनि बोले नृपाळ वचना ते हे आचार्या स्वामी पांडव सेना पहावया ज्ञाने दृष्टद्युम्ने व्यूहा रचिले शिष्ये तुझ्याच सुज्ञाने भीमार्जुन समयेथे दिसती धन्वी समग्र शूर रथी सात्यकी विराट आणिक द्रुपदादिक हे महारथातिरथी तो दृष्ट केतु आहे काशीश्वर आणिचे किता न असे दिसती वीर पहाहे पुरजित सह शैब्य कुंती भोज असे अतिवीर्य उत्तम औजा विक्रमशाली तसा युधा मन्यु सर्व ही महारथी ते पांचाळीचे कुमार अभिमन्यु ऐकावे द्विजवर्या नायक माझ्या विशिष्ट सैन्याते संज्ञार्थ समी वदतो जाणावे लोकमान्य मान्याते एक तुम्ही आणि भीष्म प्रौढ कृपाचार्य आणि हा कर्ण तो सौमदत्ति आणिक अश्वत्थामा गुणाकर विकर्ण आणिक शस्त्रास्त्री हे बहुत जे शूर निपुण समराया माझ्या अर्थासाठी धरुनी आले हि मानस मराया दिसती अपूर्ण अमुची भीष्मे रक्षो नि भीमसे नाही पूर्ण दिसे पार्थाची अनुसरता जाण भीमसे नाही अपुल्या अपुल्या स्थाने तिष्ठती युद्धी धरोनि दृढ लक्षा अवघे मिळोनि एका भीष्मा लागे जपोनि संरक्षा ऐकुनि या नृपवचना त्यासि कराया तये प्रमोदाते गर्जो निसिंहनादे करितो कुरु वृद्ध शंखनादाते मगशंखासह भेरी पणवानक गोमुखादिरवदाटे जेणे शब्दे करुनी पृथ्वी आकाश सर्वकोंदाटे बैसुनिते श्रेष्ठरथी संयुक्त श्वेतवर्णहयजाशी माधव आणिक पांडव वाजविती तेचि दिव्य जलजाशी बीभत्सुदेव दत्ता वाजवितो कृष्ण पांचजन्यासी वाजविनय पौंड्रासी भीमेजो नित्य सिद्ध युद्धासी राजा अनंत विजया वाजवनीतो करी महाघोषा सहदेव नकुळ तैसा वाजविमणि पुष्पकाभिद सुघोषा काश्ये शिखंडिने ही त्याकेला पृषद राजशूराने सात्यकी वीरे आणिक दृष्टद्युम्ने विराट वीराने द्रुपदे अभिमन्युने पृथक् पृथक् द्रौपदीयतनुजानी वाजवुनी शंखांते भरले दाही दिगंतरे जानी त्याधात राष्ट्रचित्ती लागुन तो घोष तीव्रधाकाशी झाला तुंबळ ध्वनिहा भरिला पृथ्वीत आणि आकाशी वीर उभे अवघेही करावया लागे शस्त्र संपाते पाहुनि अर्जुन तेव्हा हाती घेवो न सज्ज चापाते बोले श्री कृष्णासी अर्जुन तेव्हा करावया आजी दोही सेने मध्ये ने माझा रथही अच्युता आजी। जो वरी अवघा दृष्टी युद्धोत्सुकहा उभा रिपुग्राम। पाहिन विचारुनी या करुमी कवणा झटो न संग्राम। पाहिन अवघे येथे आले युद्धासी वीर लवलाहे। दुर्मति सुयोधनाचा युद्धी जे इच्छति प्रियालाहे। ऐकुनि ऐशा वचना युद्धी जे बोलिला गुडाकेश। दोही सेने मध्ये स्थापी ने ऊन रथ ऋषिकेश। भीष्मद्रोणा सन्निध सर्वन् नृपांचा समीप विश्वगुरु। बोले ऐसे पार्थ आज मिळाले पहाच सर्व कुरु। पाहे अर्जुन तेथे मातुल आचार्य पुत्र पौत्रांते। त्या पितृपिता महांते बंधूंते आणि इष्टमित्रांते। शशुरांते सुहृदांते तेव्हा दोन्ही सनिथ सिंधूंते। कुंतीचा तो नंदन पाहुने या सिद्ध सर्व बंधूंते। मानुनि विषाद चित्ती बोले होवो निया कृपा व्याप्त। कृष्णा पाहुनि त्याते जे उद्योद्युक्त सर्वही आप्त। गात्रे खिन्न समस्ते मुख शुष्कही आणि सर्वतनुकंपा। पावे रोमांचित तनु उपजली चित्तात तीव्र अनुकंपा। हस्तापासुनि गळते गांडिव आला तनु शिहिंवजाळ। वैसाया शक्ति नसे भ्रमवी चित्ता समोह जंजाळ। युद्धी विपरीतासच पाहतसे केशवा निमित्ताते। वधुनी स्वजना नदिसे माते कल्याण राज्य मत्ताते। इच्छी नामी कृष्णा गोविंदा राज्य भोग विजयाशी। नलगे स्वजन वधे मज जीवित आणि राज्य भोग विजयाशी। जोडावे जा साठी राज्य सुखा भोग ते चिहे निधना। आले सिद्ध मराया त्यागुनिया प्राण गेह मित्रधना। आचार्या आणि मातुल पौत्र पितामह हि पुत्र पिहि पुतर। शालक आणि श्वशुर हि संबंधी इष्ट मित्र आणि इतर। मारोत मला अवघे परिमेया लागि मारिना देवा। त्रिभुवन राज्यास्तव हि पृथ्वीचा तेथ काय सा केवा। या ध्रात राष्ट्र घाते होईल कैसा जनार्दनातोष। असता हि आतताई वधिता या ते घडेल मज दोष। यास्तव न वधावे म्यात निज बंधू धार्त राष्ट्र हे आप्त। निज जन घाते कैसे होईल सुख माधवा मला प्राप्त। जरी हे लोभा वेशे पाही ना तो स्वकीय जन घाते। मित्र द्रोहा घाते तैसे दुस्तर कुलक्षया घाते। परिम्या देवा कैसे पापा पासो निया न परतावे। स्वकुलक्षय दोषे जे कैसे म्या सत्पथी न वर्तावे। बुडती कुलक्षयाने कुळीचे प्राचीन धर्म हे सारे। धर्माचा नाशाने नशिरे वशी वंशी अधर्म कैसारे। शिरुनी अधर्म कृष्णा वंशी चा दूषिता स्त्रिया करितो। वनिता दूषित होता होतो उत्पन्न वर्ण संकरतो। होतो कुलग्न पुरुषा नरक प्रदशीघ्र वंश संकरकी। मग पिंडोदल कलोपे पडती पितृगण समस्तही नरकी। यावरी वंशघ्नांची संकर रीती अचाट दुष्कर्म। होता ते चिकरीती मुळीचे उत्सन्न जाती कुळधर्म। ज्या मनुजाच्या वंशी या उपरी उच्छिन्न धर्मते असती। ऐकियले ऐसे की त्याला नरकामध्ये सदा वसती। आश्चर्य हैं च आता आमे करणार पाप सिंधुते राजसुखाचे लोभे माराया सिद्ध सर्व बंधुते मी प्रतिकार कराया यावरी न धरी न शस्त्र हा नेम हे धार्त राष्ट्र माते वदिता शस्त्रे दिसे महाक्षेम बोलुने ऐसे युद्धि टाकुने तत्काल पार्थ शरचाप बैसे उगला स्वरती पावने चित्तात शोक संताप अध्याय पहिला समाप्त.